चरणावरती भावू साकड आईच्या समोर घालू भक्ती भावान लीन तिथ हो
समोर टिकमाळ पाजळा